आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भाषा राजाश्रित असली तरी ती लोकाश्रित असली पाहिजे, सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांचं प्रतिपादन। नागपूर इथल्या कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या परिसरात शैक्षणिक भवनाचं लोकार्पण। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान। महसूल विभाग अधिक गतिमान आणि पारदर्शक करण्याचा संकल्प करूया, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे। महसूल दिन आणि सप्ताहानिमित्त विविध योजनांचा शुभारंभ। आणि लवकरच एसटीचे रिटेल अर्थात किरकोळ इंधन विक्रीत पदार्पण, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। आता सविस्तर बातम्या। भाषा राजाश्रित असली तरी ती लोकाश्रित असली पाहिजे, संस्कृत ही हळूहळू बोलचालीची भाषा झाली पाहिजे याकरता प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी म्हटलं आहे। नागपूर इथल्या कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या अभिनव भारती आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिसरात डॉ केशव बळीराम हेडगेवार आंतरराष्ट्रीय शैक्षणिक भवनाचं लोकार्पण आज भागवत यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। यावेळी उपस्थितांना भाव आणि भाषा यामधील संबंध यावर प्रकाश टाकताना त्यांनी भारताच्या G20 मधील वसुधैव कुटुंबकम या ब्रीदवाक्याचं उदाहरण दिलं।
ते ग्लोबल मार्केट म्हणतात, आपण ग्लोबल फॅमिली म्हणतो। हा फरक कसा आला? हा फरक भावामुळे आला। त्या भावामुळे भाषा बदलते। भाषा आहे त्या भावाचं फलित आहे। हे चक्र भाषेतून भाव, भावातून व्यवहार, व्यवहारातून भाषा, भाषा हे चालू असतं आणि त्याच्यामुळे आपली ही परंपरा, आपला हा भाव विकसित करणारी किंवा जिच्या आधाराने विकास झाला ती भाषा संस्कृत आहे, ती कळली पाहिजे सगळ्यांना। आणि तो भाव कळून त्याच्या आधारावर जीवन व्यवहार झाला तर त्यातून संस्कृतचाही विकास होईल।
दरम्यान संस्कृत फक्त शासनाच्या ब्रीदवाक्यापुरतीच मर्यादित न राहता ती जनमानसात रुजावी अशी अपेक्षा मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली। विद्यापीठाच्या माध्यमानं संस्कृतचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणात व्हावा असं फडणवीस म्हणाले।
राष्ट्रीय संकुल तयार करतोय, निश्चित त्या संकुलाच्या माध्यमातून आपल्या संस्कृत भाषेला, आपण ती आंतरराष्ट्रीय भाषा आहेच पण तिच्या प्रचार प्रसारामध्ये निश्चितपणे अतिशय मोलाचं योगदान आपण करू शकू हा मला विश्वास आहे।
याप्रसंगी फडणवीस यांनी सांगितलं की डॉ केशव हेडगेवार यांनी भारतीय जीवन पद्धती संस्कार मूल्य हे जगाला पटवून दिलं। त्यांचं नाव कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठातील शैक्षणिक संकुलाला मिळणं ही अभिमानाची गोष्ट आहे। संस्कृत विद्यापीठाला जागतिक दर्जाचं विद्यापीठ बनवण्यासाठी मास्टर प्लॅन सादर करावा अशी सूचनाही त्यांनी केली। देशात विश्वगुरू बनण्याची क्षमता आहे। येणाऱ्या काळात देशात सर्वाधिक तरुण गुणवान तंत्रज्ञ तयार होत आहेत। आत्मविश्वास सकारात्मकता कायम राखल्यास लोकमान्य टिळकांनी पाहिलेलं स्वराज्याचं स्वप्न सत्यात उतरेल असा आशावाद रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज पुण्यात पुरस्काराला उत्तर देताना व्यक्त केला। लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज लोकमान्य टिळक ट्रस्टचा राष्ट्रीय पुरस्कार पुण्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना प्रदान करण्यात आला। टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष रोहित टिळक यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि 1,00,000 रुपये रोख असं या पुरस्काराचं स्वरूप होतं। या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी गडकरी यांनी पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद आणि अभिमान असल्याचं सांगितलं।
लोकमान्य टिळकांचं व्यक्तित्व, कर्तृत्व, नेतृत्व हे खऱ्या अर्थाने व्यासंगिक होतं। अगदी भगवद्गीतेवर त्यांनी लिहिलेलं गीता रहस्य असेल, ज्ञान, धर्म, समाजकारण, शिक्षण, पत्रकारिता या सगळ्या क्षेत्रात त्यांचं काम आजही आपण सगळेजण आठवतो आणि त्यामुळे त्यांच्या नावाने असणारा पुरस्कार मला मिळाला ही माझ्याकरता आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे।
लोकमान्य टिळकांसारखा बाणा असणारे नितीन गडकरी हे केवळ नेते नाही तर संशोधक असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले। पक्षीय राजकारणापेक्षा विकासाचं राजकारण करत देशात रस्ते, महामार्ग, पूल यांचं जाळं भक्कम करत देशाच्या विकासात मोलाचं योगदान त्यांनी दिलं अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नितीन गडकरी यांच्या कार्याचा गौरव केला। याप्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचं जे स्वप्न पाहिलं आहे त्याच्या शिल्पकारांपैकी नितीन गडकरी एक आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या उत्तर प्रदेशात वाराणसी इथं जाणार असून पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या 20व्या हप्त्याचं अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे। या योजनेअंतर्गत 9,70,00,000 शेतकऱ्यांना 20,500 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम वितरित केली जाईल। उत्तर प्रदेशातल्या 2,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे। विविध मुद्द्यांवर गदारोळ झाल्यानं संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं आहे. लोकसभेत 11 वाजता कामकाज सुरू झाल्यावर सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. त्याचवेळी विरोधी पक्षांनी बिहारमधलं मतदार याद्या पुनरीक्षण रद्द करावं या मागणीसाठी घोषणा द्यायला सुरुवात केली. गदारोळामुळे सभापतींनी कामकाज आधी दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब केलं, नंतरही गदारोळ चालूच राहिल्यानं दिवसभरासाठी स्थगित केलं.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. शासनाच्या विविध उपयोजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी प्रामुख्यानं महसूल विभागाची आहे. त्यामुळे प्रशासनाबद्दलच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी महसूल विभाग अधिक गतिमान आणि पारदर्शक करण्याचा संकल्प आहे. लोकाभिमुख प्रशासन ही संकल्पना पूर्ण करण्यासाठी महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जबाबदारी स्वीकारण्याचं आवाहन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. नियोजन भवन इथं महसूल दिन आणि सप्ताहाचं उद्घाटन तसंच विविध उपक्रम आणि योजनांच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचं वाटप महसूल मंत्री यांच्या हस्ते झालं. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. महसूल विभागाचे सर्व प्रशासकीय प्रश्न सोडवण्यास प्राधान्य दिल्यामुळे 68 अतिरिक्त जिल्हाधिकारी यांना निवड श्रेणी देऊन त्यांना त्यांच्या पुढील पदोन्नतीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी हे पद महत्वाचं असून अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रेणीमध्ये रुपांतरित करण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण करण्याच्या हेतूनं केंद्र आणि राज्य सरकारच्या व्यावसायिक भागीदारीतून एसटी महामंडळ राज्यभरात स्वतःच्या जागेवर विविध ठिकाणी व्यावसायिक तत्वावर पेट्रोल आणि डिझेल विक्रीचे किरकोळ विक्री पंप सुरू करत असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. सरनाईक म्हणाले की एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती नाजूक आहे. अशा परिस्थितीमध्ये केवळ प्रवासी तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या महसुलावर अवलंबून राहणं श्रेयस्कर नाही. त्यासाठी उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करणं गरजेचं आहे. 70 वर्षांपेक्षा अधिक काळ एसटी महामंडळ इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या सार्वजनिक क्षेत्रातील ऑइल कंपन्यांच्याकडून डिझेल इंधन विकत घेत आहे. सध्या 251 ठिकाणी एसटीच्या स्वतःच्या जागेवर पेट्रोल पंप उभारले असून याद्वारे केवळ एसटीच्या बसेससाठी डिझेल इंधनाचं वितरण होतं. नव्या उपराष्ट्रपतींची निवड करण्यासाठी भारत निवडणूक आयोगानं आज निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. येत्या 7 ऑगस्टला निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी होईल. 21 ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत राहील तर 9 सप्टेंबरला मतदान होणार असल्याचं आयोगानं कळवलं आहे. माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणासाठी जनतेकडून सूचना मागवल्या आहेत. यंदाच्या भाषणात कोणते विषय समाविष्ट व्हावेत याविषयी नागरिकांनी MyGOV आणि नमो ऍपवर विचार सामायिक करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात केलं आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात खातेबदल झाला आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना आता युवा क्रीडा आणि औकाफ खातं मिळालं असून दत्तात्रय भरणे आता कृषी मंत्री असतील. माणिकराव कोकाटे आक्षेपार्ह वक्तव्यांसह विविध कारणांसाठी वादात सापडले होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना राज्यात सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर इथं अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. अण्णाभाऊ साठे यांनी दाखवलेल्या वंचितांच्या विकासाच्या मार्गावर राज्य शासन चालेल असं ते यावेळी म्हणाले. भंडारा जिल्ह्यात रोवणी कामासाठी महिला मजुरांना घेऊन जाणारं वाहन उलटून झालेल्या अपघातात 21 महिला जखमी झाल्या. लाखनी तालुक्यात मासलमेटा लाखोरी वळणावर वाहनचालक एका बालकाला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना हा अपघात झाला. जखमी झालेल्या महिलांना लाखनी इथल्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. नागपुरातील प्रादेशिक हवामान केंद्रानं व्यक्त केलेल्या अंदाजानुसार आज विदर्भातील नागपूर जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भाषा राजाश्रीत असली तरी ती लोकाश्रीत असली पाहिजे, सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांचं प्रतिपादन. नागपूर इथल्या कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या परिसरात शैक्षणिक भवनाचं लोकार्पण. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान. महसूल विभाग अधिक गतिमान आणि पारदर्शक करण्याचा संकल्प करूया, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे. महसूल दिन आणि सप्ताहानिमित्त विविध योजनांचा शुभारंभ आणि लवकरच एसटीचे रिटेल अर्थात किरकोळ इंधन विक्रीत पदार्पण. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.